मार्क कृषी वर्तमान याचा पहिला अध्याय. बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरुवात आहे. यशया संदेष्टेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, पहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करेल. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा. त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यात बाप्तिस्मा देत होता आणि पापाच्या क्षमेसाठी पश्चातापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता. यहुदिया प्रांत व यरुशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसापासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याच्या पट्ट्या होत्या व तो टोळ व रानमत खात असे. तो घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षाही महान असा कोणी एक माझ्या मागून येत आहे, आणि मी त्याच्या वाहनांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील. येशूचा बाप्तिस्मा. त्या दिवसात असे झाले की येशू गालील प्रांतातील नासरेत नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला. येशू पाण्यातून वर येताना आकाश उघडले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे असे त्यास दिसले. तेव्हा आकाशातून वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. येशूची परीक्षा. मग आत्म्याने लगेचच त्यास अरण्यात घालवले. सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात 40 दिवस राहिला. तो वनपशुमध्ये होता आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते. येशूच्या लौकिक कार्याचा प्रारंभ. योहानाला अटक झाल्यानंतर येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली. तो म्हणाला, आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. पहिल्या शिष्यांना पाचारण. येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ आंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हास मासे धरणारे करीन. मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्या मागे चालू लागले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवास जाळे नीट करताना दिसले. त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले. मग ते त्याचा पिता जब्दी व नौकर चाकर यांना तारवास सोडून त्याच्या मागे गेले. कफरनहुमातील सभास्थानात येशू शिक्षण देतो व अशुद्ध आत्मा काढतो. नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफरनहुम नगरास गेले आणि लगेचच येशूने शब्बत दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षणाप्रमाणे शिकवित नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवित होता. त्याचवेळी त्याच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. तो एकदम मोठ्याने ओरडला आणि म्हणाला, नासरेतच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश का कराव्यास आला आहेस? काय तू कोण आहेस हे आम्हाला माहीत आहे. जो देवाचा पवित्र तो तूच. परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, शांत रहा व याच्यातून निघ. नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला. लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकास विचारू लागले, येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवित आहे, तर अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात. येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली. पेत्राचे सासू व इतर रोगी यांना येशू बरे करतो. येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व आंद्रिया यांच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने बिचाण्यावर पडली होती, तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी व भूतांनी पिछाडलेल्या त्याच्याकडे आणले. सर्व नगर दरवाजातून जमा झाले. त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले, पण त्याने भूतांना बोलू दिले नाही, कारण ती त्यास ओळखत होती. येशू प्रार्थनेसाठी एकांत स्थळी जातो व पुढे कफरनहुम सोडतो. मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते व तो सापडल्यावर तो त्यास म्हणाले, गुरुजी, आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, आपण जवळपासच्या गावात जाऊन या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे. मग तो सर्व गालील प्रांतातून त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला. येशू कुष्ठरोग्याला बरे करतो. एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. येशूला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला. येशूने त्यात सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले आणि म्हटले, पहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस. जर जाऊन स्वतःला याचकास दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तो आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर. परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ती बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला. आणि तरी चोहो बाजूनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.